पर हेच 93.5 रेड एफ एम वर 10:38 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये जगण्याचे फंडे सांगतायत सगळेजण इकडे. आणि जगण्याचे फंडे ऐकत असताना एक फार भारी कॉल आला होता मंगेशचा. मंगेशनी इतका सुंदर विचार सांगितला. त्याचं म्हणणं असं आहे, अपने जीवन का जीने का एक ही फंडा है भैया, अपनी वजह से किसी को टेंशन नहीं होना मांगता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर आपल्याला कोणामुळे टेन्शन होत असेल ना, लागलीच्या लागली आरे ला कारे आरे रावी टाइप्स करायची गरज नाही. इट्स ओके, शांत, ये वक्त भी चला जाएगा. उगाच कोणाचं मन दुखवण्या पहिले त्याला समजून सांगणं की वावर दुरामुळे मला हा हा त्रास होतोय हे सांगणं कधीही चांगलं. यु नो, असा विचार करणं ती पूर्ण जनरेशन मध्ये आहे. नाही तर लागलीच्या लागलं काय, माझ्या शेपटीवर पाऊल नाही ठेवायचं. आपण लय डेंजर माणूस आहे, टाइप्स गोष्टी जरा बाजूला ठेवलेल्या बरं नाही का. कियन कासे हाय हील्स पे नच्चे एन्जॉय गाणं प्ले करतोय. थोड्याच वेळात सुलक्षणाजींचे अप्रतिम विचार तुम्हाला ऐकवतो. बहुत खूबसूरत थॉट उन्होंने शेअर करा आहे. सो वो बताएंगे सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.